आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यावरून विरोधकांची संसद भवन परिसरात निदर्शनं. नागपूरमध्ये काँग्रेसचे गॅस दरवाढी विरोधात आंदोलन. भारताचा ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजांना होर्मुझ ओलांडण्यासाठी इराणची परवानगी. आणि उद्यापासून 16 मार्च पर्यंत विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पर्जन्यमानाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. अमेरिका, इस्रायल आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यावरून आज विरोधकांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली. लोकसभेत विरोधकांच्या निषेधाच्या घोषणांमुळे सभागृहाचं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधातला अविश्वास ठराव काल आवाजी मतदानानं फेटाळला गेला. त्यानंतर आज बिर्ला यांनी कामकाजाची सूत्र हाती घेतली. अविश्वास प्रस्तावावर सभापती ओम बिर्ला यांनी आज निवेदन दिलं. सदनातल्या प्रत्येक सदस्याला नियमाप्रमाणेच बोलण्याची संधी मिळत असल्याचं बिर्ला यांनी सांगितलं. ते म्हणाले,
मैंने इस पावन पीठ को स्पष्ट करना चाहता हूं, चाहे सदन में नेता हो या चाहे प्रतिपक्ष के नेता हो या कोई मंत्रीगण हो, कोई भी सदस्य हो, सभी मान्य सदस्यों को सदन के अंदर नियमों के तहत, प्रक्रिया के तहत ही बोलने का अधिकार निहित है. मैं स्पष्ट करना चाहता हूं, सदन के नियमों से चलता है. सदन के कार्य संचालन नियम सदन द्वारा बनाए गए हैं, न सरकार ने न प्रतिपक्ष ने. ये नियम मुझे विरासत में मिले हैं और इस सदन में सभी सदस्यों के लिए नियम समान रूप से लागू है.
बिर्ला यांच्या निवेदनानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत आज जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावरच्या हल्ल्याची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन सभागृहनेते जे पी नड्डा यांनी दिलं. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला काल एका हल्लेखोराने केलेल्या गोळीबारातून सही सलामत बचावले. अब्दुल्ला जम्मू इथं एका विवाह सोहळ्याला गेले असताना ही घटना घडली. हल्लेखोराला पोलिसांनी पकडलं असून पुढचा तपास सुरू आहे. व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडर वाढीविरोधात राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. वाढत्या महागाईच्या आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरचे दर सुमारे 400 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत वाढवून सर्वसामान्यांवर आर्थिक अन्याय केल्याचा आरोप काँग्रेसनं केला. तसंच गॅस सिलेंडरच्या प्रतीक्षा कालावधीत वाढ आणि व्यावसायिक सिलेंडरची टंचाई निर्माण केल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला.
2014 में आप सिलेंडर के भाव देख लीजिए और अभी आप 2026 सिलेंडर के भाव देख लीजिए. सरकार की कोई भी प्रकार की कोई भी राजनीति नहीं है, कोई भी प्लानिंग नहीं है. कभी भी कोई भी अपना जो फैसला है वो जनता के ऊपर थोप दे रही है. इसी के विरोध में आज नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी माननीय नामदार श्री विकास भाव ठाकरे जी के नेतृत्व में जिला कलेक्टर ऑफिस में आंदोलन लेकर आए.
आंदोलनात काँग्रेसचे नगरसेवक, माजी नगरसेवक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान आखाती देशांमधील युद्धामुळे गॅस सिलेंडर वितरणाचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत गॅस सिलेंडरचा काळाबाजार तसंच अनावश्यक साठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करू असा इशारा यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ विकास मीना यांनी दिला आहे. काळाबाजार करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 16 पथकांची निर्मिती करण्यात आली असून काळाबाजार करताना कोणी आढळल्यास अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलं आहे. हवामान बदल आणि त्याचा शेतीवर होणारा गंभीर परिणाम हे सरकारसमोरचं मोठं आव्हान असून त्या त्यावेळी सरकारनं योग्य ती पावलं उचलली आहेत. भविष्यात येणाऱ्या आव्हानांनाही तोंड द्यायला सरकार तयार आहे. मात्र समाजातल्या सर्व घटकांनी यासाठी हातभार लावायला हवा असं आवाहन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेत केलं. अमोल मिटकरी यांनी याबद्दलची अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. विविध विकास प्रकल्पांसाठी पर्यावरणीय परवानग्या घेतल्या जातात पण त्यातल्या अटींची पूर्तता होत नाही. त्यासाठी पर्यावरणीय मानकांची कडक अंमलबजावणी करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधींकडून.
विधान परिषदेच्या कामकाजाला आज सुरुवात झाल्यानंतर अर्धा तास चर्चेला उत्तर देण्यासाठी कोणत्याही संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याबद्दल विक्रम काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांना सभागृहात येण्याचे निरोप गेले आहेत असं सांगत ते येईपर्यंत पीठासीन अधिकाऱ्यांनी कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं. 11 फेब्रुवारी 2026 शासन निर्णयानुसार मानधन तत्वावर असलेल्या सरळ सेवा पदभरतीची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना कायम करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत सांगितलं. राजू तोडसाम, सुधीर मुनगंटीवार, नितीन राऊत यांनी हा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची पाणी पातळी वाढत असल्यामुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होत असल्याचा मुद्दा सिद्धार्थ खरात यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. सरोवराच्या विकासासाठी गठीत करण्यात आलेल्या लोणार सरोवर आणि संवर्धन समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, अभ्यासक आणि संशोधकांचा समावेश करण्याची मागणी खरात यांनी केली. ही मागणी वनमंत्री गणेश नाईक यांनी तालिका अध्यक्षांच्या निर्देशानंतर मान्य केली. मौलाना आझाद महामंडळासाठी 700 कोटींपर्यंत निधीची तरतूद वाढवली आहे. यात मुदत कर्ज योजनेअंतर्गत 11,454 लाभार्थ्यांना 156 कोटींचं वाटप झालं असून 338.82 कोटी रुपये शैक्षणिक कर्ज आतापर्यंत वाटप झाल्याचं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. या शैक्षणिक वर्षात निधी उपलब्ध नसल्यामुळे कर्ज वाटप झालं नाही. केंद्र सरकारकडून 15 कोटी मिळाले असून 73 कोटी बाकी आहे. निधी मिळाला की लाभार्थ्यांना लवकरात लवकर वाटप केलं जाईल असं भरणे यांनी सांगितलं. नितीन राऊत, अस्लम शेख यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी हेमांगी कुलकर्णी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आसाममधल्या गुवाहाटी इथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता जारी करतील. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज सकाळी नवी दिल्लीत ही घोषणा केली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात झालेल्या चर्चेनंतर इराणनं भारताचे ध्वज असलेल्या 2 तेलवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. पुष्पक आणि परिमल ही दोन्ही जहाजं होर्मुझमधून प्रवास करून भारतात येतील. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे भारताची 28 जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या परिसरात थांबून आहेत. या जहाजांवर सुविधा पुरवणं आणि सुरक्षितता यांवर संबंधित अधिकारी लक्ष ठेवून आहेत. दरम्यान अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा आज 13वा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच असल्यानं पश्चिम आशिया क्षेत्रात अद्याप संहार थांबलेला नाही. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी युद्ध थांबवण्यासाठी 3 अटी जाहीर केल्या आहेत. अल जझीरा या दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की इराणच्या कायदेशीर हक्कांचं संरक्षण, युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई आणि भविष्यात हल्ला होणार नाही अशी आंतरराष्ट्रीय हमी मिळाली तर इराण तात्काळ युद्ध थांबवायला तयार आहे. मात्र ही तयारी म्हणजे इराणची कमजोरी असल्याचा समज करून घेऊ नये असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान भारताची 70% आयात होर्मुझ व्यतिरिक्त इतर मार्गांनी येत आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या उपलब्धतेत भारत सुस्थितीत असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची 113वी जयंती आज साजरी होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज कराड इथल्या प्रीतीसंगम या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर काम करणार असल्याचं सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं आहे. नागपूर मनपामध्ये देखील यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आलं. हवामान. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्म्यापासून विदर्भातील लोकांना दिलासा मिळू शकतो. उद्यापासून येत्या 16 मार्चपर्यंत विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पर्जन्यमान आणि पावसाचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. उद्या यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात तर परवा नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. आज नागपुरात 37.6 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. काल विदर्भात अकोला इथं सर्वाधिक 41° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची तर अमरावती इथं 40.4 तर वर्धा इथं 39.6° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यावरून विरोधकांची संसद भवन परिसरात निदर्शनं, नागपूरमध्ये काँग्रेसचे गॅस दरवाढी विरोधात आंदोलन आणि भारताचा ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजांना होर्मुझ ओलांडण्यासाठी इराणची परवानगी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.